Sadhguru Swami Mataraha Thay Namah. Sadhguru Swami Mataraha Thay Namah. शनिवार 31 ऑक्टोबर 1987 मायापार्टमेंटच्या केंद्रात दुपारी साधक मंडळी येऊन बसली होती. आज शनिवार असल्याने केंद्रात बरेच साधक उपस्थित होते. दुपारचे 1:30 वाजले. स्वामीजींच्या घराचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. स्वामीजींनी केंद्रात प्रवेश केला. येताना दुतर्फा ध्यानाला बसलेल्या साधकांकडे कौतुकाने पाहतच स्वामीजी आसनाजवळ आले. आसनाला नमस्कार करून स्वामीजी आसनस्थ झाले. स्वामीजींनी पुन्हा एकदा सर्व साधकांवरून नजर फिरवली. मग त्यांच्या उजव्या हाताला आसनावरच ठेवलेली ज्ञानेश्वरी त्यांनी उघडली. शेजारीच ठेवलेली फुलस्केपच्या आकाराची वही उघडून मांडीवर घेतली. पेन हातात घेतला आणि ज्ञानेश्वरीतील चालू होव्या ह्रस्व दीर्घ अनुस्वार स्वल्पविराम यासह नीट न्याहाळून वाचल्या. मग ती ओवी अगदी लक्षपूर्वक तन्मयतेने आणि सुवाच्य अक्षरात मांडीवरच्या वहीत लिहून काढली. अशा नित्य नियमाप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या लिहून झाल्या. मग स्वामीजींनी पेन बंद करून मांडीवरची वही आणि ज्ञानेश्वरी आसनावर पूर्वी होती तिथे ठेवली. मग उजव्या हाताला असलेल्या डबीतील खडीसाखरेचे 2-4 खडे तोंडात टाकून ते चघळतच स्वामीजींनी केंद्रात पुन्हा एकदा चौकही नजर फिरवली. सर्वांकडे सुहास्य वदनाने पाहत स्वामीजी म्हणाले, मौज आहे, आनंद आहे. तुमच्यासारख्या साधकांमध्ये असलो की मी खूप आनंदात असतो. मग क्षणभर थांबून स्वामीजी म्हणाले, हं, बिचारा कुणाला काही प्रश्न असेल तर, म्हणजे त्याच संदर्भात बोलता येईल. एका साधकाने प्रश्न विचारला, काही जणांना इथे आल्या काही महिन्यातच सगळं मिळालं ध्यानातलं आणि आम्ही मात्र 15 वर्ष इथे येतो पण आम्हाला काहीच मिळालं नाही, असं का? स्वामीजी म्हणाले, तुम्ही आपल्या सद्गुरूंची शक्ती इतकी निष्प्रभ समजता का? सद्गुरूंच्या सानिध्यात एक क्षणही आलेली व्यक्ती कोरडी राहूच शकत नाही. फक्त एकच आहे की प्रत्येक व्यक्तीचा पिंड वेगळा असतो. कोणाचा ध्यानाचा तर कोणाचा भक्तीचा, कोणाचा कर्माचा तर कोणाचा ज्ञानाचा. कोणत्याही मार्गाने साधक एकाच ठिकाणी पोहोचू शकतो. फक्त तो मार्ग निश्चित आणि प्रामाणिक पाहिजे. साधकाचे प्रयत्न प्रामाणिक पाहिजे. त्याची सद्गुरूंवरची श्रद्धा दृढ पाहिजे. एखाद्याचा ध्यानाचा पिंड असेल तर तो ध्यान करेल आणि जास्ती तास ध्यान करायला हवं असं काही नाही. अखेर त्याचा बोध किती आहे, वागणूक कशी आहे हे महत्वाचं. जास्त तास ध्यान करतो पण इतरांना त्रास देतो ते काय कामाचं. सर्वांशी किती प्रेमाने वागतो हे महत्वाचं. मग सत्कर्मानेही तो मुक्तच होईल. तुम्ही मुद्दाम कोणाला दुखवता का, कोणाचं वाईट करता का? नाही ना, मग झालं तर. हीच सद्गुरु कृपा. सद्गुरु आपल्या हृदयातच असतात. अनुग्रहाच्या वेळीच ते शिष्याच्या हृदयात प्रवेश करतात आणि त्याचा पूर्णपणे ताबा घेतात. त्याला हळूहळू त्याच्या प्रकृतीनुसार सुधारतात. त्याला सद्गुरूंकडे येऊन काहीच मिळालं नाही असं होणं शक्यच नाही. त्याला मिळायचं ते मिळतच, फक्त त्याला ते समजत नाही आणि तो स्वतःची उगाच दुसऱ्यांशी तुलना करून दुःखी होतो. प्रत्येकाची प्रकृती भिन्न, त्यानुसार त्याला लागणारा साधना काळही भिन्न. सत्वगुणी प्रकृती असेल तर साधनेचा लवकर परिणाम दिसून येतो, साधनेचा काळ तेवढा कमी होतो. रजोगुणी किंवा तमोगुणी प्रकृतीला जास्ती काळ साधना करावी लागते. हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळंच असणार. त्यात सद्गुरूंचा काहीही दोष नसतो. एका साधका एक साधक सद्गुरु आपल्या सर्व शिष्यांना मुक्त करण्यासाठी वारंवार जन्म घेतात का? मग त्यांना सर्वात कनिष्ठ शिष्यासाठी अनंत जन्म घ्यावे लागतात का? स्वामीजी म्हणाले, नाही. सद्गुरु ठराविक शिष्यांकरता जन्म घेतात व त्यांना उद्धरून नेतात, मुक्त करतात. जे शिष्य मनापासून जिद्दीने सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करतात व काहीतरी थोडेसे बाकी राहिल्यामुळे मुक्तीला वंचित होतात, त्यांच्याकडून ती शेष साधना पूर्ण करून घेऊन त्यांना मुक्त करण्याकरताच सद्गुरु जन्म घेतात. पण अनुग्रह झाला तरीही शिष्य साधना करीत नसेल, सद्गुरूंचे नीट ऐकत नसेल, तर अशा शिष्यांसाठी सद्गुरु वारंवार जन्म घेत नाही, त्यांना तसेच सोडून देतात. पण त्यांचा अनुग्रह फुकट जात नाही, तो जीव पुढे ढकलला जातो व काही जन्मांनंतर कधीतरी त्याला कुणीतरी मार्गदर्शक भेटतो. अशा प्रकारे अनंत जन्मांनंतर तो जीव मुक्त होतो. एक साधना कशी करावी? स्वामीजी, साधकाची साधना नियमित असावी. ठराविक वेळी 1.5 ते 3 तास ध्यान, नाम, वाचन, श्रवण सगळं ठराविक हवं. ध्यान दिवसातून 1.5 ते 3 तासापर्यंत असावं, जास्तीत जास्त. एखाद्या दिवशी ठरवून जास्त वेळ बसलं तर ठीक आहे, पण रोज सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1.5 तास ध्यान करावं. त्यापेक्षा जास्त करू नये, नाहीतर ध्यानाचंही व्यसन लागतं. 3 तासांपेक्षा जास्त ध्यान, 5-5 तास ध्यान एका वेळेला केलं तर शरीरावर अनिष्ट परिणाम होऊन आरोग्य बिघडतं. आणि ध्यान हे साधन आहे, साध्य नव्हे. ध्यान, नाम, श्रवण ही सारी साधन आहेत, तेव्हा त्यांचा वापर नेहमी नियमितच करावा. त्यांचं व्यसन लागू देता कामा नये आणि शरीराचं आरोग्य टिकवायला हवं. स्वामीजी कधीही 3 तासांपेक्षा जास्त ध्यान करीत नसत. साधक, पण 3 तास ध्यान करून मग थोडी विश्रांती घेऊन पुन्हा 3 तास ध्यान केलं तर? स्वामीजी म्हणाले, नको. त्यापेक्षा ध्यान 3 तासच करावं, उरलेल्या वेळात इतर साधना करावी, अनुसंधान ठेवावं. आपण जी कर्म दिवसभर करतो ती त्या परमेश्वराचीच आहे, त्याच्यासाठीच करायची आहे, हे पक्क लक्षात ठेवावं. मुख्य म्हणजे कुणालाही दुखवू नये, कुणाचंही वाईट चिंतू नये, सर्वांविषयी प्रेम, करुणा, दया ठेवावी, सर्वांठाही समभाव, ईश्वरभाव ठेवावा. सर्व प्राणीमात्रात चराचरात परमेश्वर भरलेला आहे हे पक्क जाणवावं आणि आपलं प्रत्येक कर्म त्या प्रभूला अर्पण करावं. यत करोषी यदश्नासी यज्जुहोषी ददासी यत यत तपस्यति कौंसेय तत् पुरुषव मदर्थम. जी काही कर्म तू करशील ती सर्व मला अर्पण कर, असं ईश्वरार्पण बुद्धीने प्रत्येक कर्म केलं तर आत्मज्ञान काही अवघड नाही. मी जे काही करतो ते त्या परमेश्वरासाठीच करतो, हा भाव सतत असणं हेच अनुसंधान. साधक, पण हे अनुसंधान सर्व काळ टिकत नाही, थोडा वेळ राहत आणि जास्ती वेळा तुटत. स्वामीजी म्हणाले, सवयीने जास्ती वेळाही जमेल, तसंच साधनेसाठी एकांत आवश्यक आहे. पण सारखं एकांतातही राहून उपयोग नाही, लोकांतही हवा. आपल्याला एकांतात राहून मिळालेला आनंद लोकांतात येऊन इतरांनाही देता यायला हवा. काही वेळ एकांत, पण काही वेळ लोकांतही हवा. लोकांपासून आपल्याला दूरही नाही जायचं. साधक, लोकांतात आलो की अनुसंधान टिकत नाही, त्यांच्यात रंगून जातो. आत्मज्ञानी व्यक्तींचं अनुसंधान क्षणभरही ढळत नाही का? स्वामीजी, सततच परमेश्वराची आठवणच व्हायला हवी असं नाही. परमेश्वराची आठवण क्षणभर राहिली नाही तर अनुसंधान तुटतं असं नाही काही. तू एकदा एम ए पी एच डी झालास की मग बोलतानाही तू एम ए पी एच डी, भाजी घेतानाही पी एच डी, झोपलेला असलास तरी पीएचडी, त्यावेळी काय आठवण असते का की मी पीएचडी आहे म्हणून? तरीही ती पदवी असतेच ना, तसंच आहे. एकदा का आपल्याला आत्मज्ञान झालं की हे शरीर मन बुद्धी म्हणजे मी नाही, मी सच्चिदानंद आत्मा आहे हे समजलं की मग तो कोणाशीही भांडत असलास तरी ते ज्ञान काही कमी होत नाही. कोंडवलेकर महाराजांच्या चरित्रात असा प्रसंग आहे. पण ज्ञानप्राप्ती झाल्यावरही साधना मात्र सोडता कामा नये. अगदी साध्य गाठलं तरीही साधना नियमित व्यापायला हवी. स्वामीजींनी सारं काही मिळवलं होतं तरी ते शेवटपर्यंत ध्यान करायचे. शेवटी शेवटी शरीर साथ देत नव्हतं पण झोपून ध्यान करायचे. त्यांनी ध्यान सोडलं नाही. मी पण ध्यान करतो. साधक, तुम्हाला आता काय आवश्यकता आहे ध्यानाची? तुम्हाला तर सारं काही मिळालंय. स्वामीजी, पण आनंद कितीही मिळाला तरी अजून हवाच असतो, रोज नित्य नवा. आणि एकदा का त्याची चटक लागली की ती सुटत नाही. रोज आपण जेवतो की नाही, रोज झोपतो की नाही, तसंच रोज ध्यान करत जावं. साधक, अहंकार जाण्यासाठी काय करावं? स्वामीजी, साधना करावी. रोज नेमाने आणि जिद्दीने साधना करावी. आपलं शरीर मन बुद्धी साधनेने हळूहळू शुद्ध होत असते. ते जसजसे शुद्ध होतील तसतशी शरणागती वाढत जाते व परमेश्वराची शरणागती वाढत गेली की अहंकार येऊ शकत नाही. तो परमेश्वरच तर सारं करता करवीत आहे, मग अहंकार कसला? मी कोणी मोठा आहे, करता आहे हा भावच नष्ट झाल्यावर अहंकार कसा येणार? अहं कर्तृत्वच नाही सोडत आणि तो सर्वस्वी परमेश्वराचा सहज राहतो, नम्र होऊन राहतो. पण ह्याकरता साधना मात्र करायला हवी. साधक, आपण जरी म्हटलं की मी परमेश्वराला तन मन धनाने शरण आहे तरी तसं नसतं, नाही का? स्वामीजी म्हणाले, हो खरं आहे. संपूर्ण शरणागती खूप कठीण आहे. ती साधनेने साध्य होते आणि मग तो जीव त्या परमेश्वराशी एकरूपच होतो. मग त्याला या विश्वात प्रत्येक प्राणी मात्रात अधिष्ठित असलेला परमेश्वरच दिसतो. सर्वांविषयी खूप प्रेम वाटतो. तो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो. आपल्या एका हाताला लागलं तर दुसऱ्या हाताला काही आनंद होत नाही, तसंच घडतं. प्रत्येक व्यक्तीच्या भावनांशी तो पूर्णपणे एकरूप होतो. तो स्वतःच परमेश्वर स्वरूप होतो. स्वामीजी क्षणभर डोळे मिटून शांत बसले आणि मग घड्याळाकडे पाहून म्हणाले, 2:15 वाजले. चला मंडळी, आता उठायचं की नाही? की आज मुक्काम इथेच, पुन्हा संध्याकाळी इथेच केंद्र आहे आज. तेव्हा पुन्हा घरी जाऊन यायला नको. कशी काय वाटते कल्पना? छान आहे की नाही? असं म्हणून स्वामीजी बसू लागले. मग स्वामीजी आसनावरून उठले, दोन्ही हातांनी आसन व्यवस्थित केलं, सर्व संतांच्या तजवीजींकडे आणि माऊलींकडे पाहून नमस्कार केला आणि मग सर्व साधकांना नमस्कार करीत आणि त्यांचे नमस्कार स्वीकारीत स्वामीजी केंद्रातून त्यांच्या घरी गेले. हरिओम.